तेवढं एक पटकन सांगून टाकायचं होतं की मेतकूटचं दुसरं सत्र झाल्यानंतर आम्ही जरा थंडावलो, आळसावलो, आयुष्यातल्या इतर व्यापांकडे लक्ष दिलं, जिम्मेदाऱ्या वाढून घेतल्या, बऱ्याच काही काही गोष्टी केल्या. त्याच्यामुळं तिसरं सत्र येण्यास थोडा उशीर झाला. आम्ही थांबलो मुळेच नव्हतो, पण जरा थंडावलो होतो. पण आता लवकरच तुमच्या भेटीला येण्यास सज्ज होत आहोत आणि आमचे बरेच पॉडकास्ट एपिसोड रेकॉर्ड करून झालेले आहेत, त्याच्यामुळे ते हळूहळू तुमच्यापर्यंत येतीलच. तेव्हा लवकरच भेटूया. बाय बाय.